पांडवांचं ऐश्वर, त्यांचा उत्कर्ष, त्यांची कीर्ती दुर्योधनाला अगदी सहन होईना। तो एकसारखा पांडवांच्या विनाशाचाच विचार करू लागला। आपल्या मनातले दुःख शकुनी मामास सांगून दुर्योधन म्हणाला,
मामा, काहीही करून पांडवांचे सर्वस्व हरण केलेच पाहिजे। पांडवांचा उत्कर्ष पाहून मला मरणप्राय दुःख होत आहे।
शकुनी मोठा धूर्त होता। पांडवांचे सामर्थ्य तो ओळखून होता। तो दुर्योधनाला म्हणाला,
पांडवांचा द्वेष करून काहीही साधणार नाही। त्यांच्या ठिकाणी फार मोठे सामर्थ्य आहे, त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध करून त्यांना जिंकणे कठीणच। हा, एक नामी युक्ती आहे, ती म्हणजे द्यूत। युधिष्ठिराला द्यूत खेळण्याची आवड आहे, पण त्यात तो प्रवीण नाही। त्याला द्यूत खेळावयास बोलाविले तर तो नाही म्हणणार नाही। माझ्याबरोबर तो द्यूत खेळला तर मी बघता बघता त्याचे सारे काही हरण करीन।
शकुनीने सांगितलेली ही युक्ती दुर्योधनाला एकदम पसंत पडली। यासाठी धृतराष्ट्राची परवानगी घ्यावायस हवी म्हणून स्वतःच शकुनीस धृतराष्ट्राला भेटून म्हणाला,
महाराज, पांडवांचे ऐश्वर पाहून दुर्योधन अगदी बेचैन झाला आहे। त्याला अन्न गोड लागत नाही, झोप येत नाही। तेव्हा मी युधिष्ठिराबरोबर द्यूत खेळून त्याचे सारे वैभव हिरावून घेऊन दुर्योधनाला देईन।
पुत्रप्रेमाने अंध झालेल्या धृतराष्ट्राने यासंबंधी विदुराला सल्ला विचारला। तेव्हा विदुर म्हणाला,
महाराज, द्यूत खेळणे अगदी अयोग्य आहे, ते पाप आहे, यामुळे आपल्या कुळाचा विनाश होईल।
विदुराचा हा सल्ला ऐकून धृतराष्ट्राने दुर्योधनाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला। तो दुर्योधनाला म्हणाला,
दुर्योधना, आपले जेवढे राज्य आहे तेवढ्यावर सुख मान। तुम्हा कौरव पांडवांचे राज्य सारखेच आहे। पांडवांचे ऐश्वर पाहून त्यांचा द्वेष करणे योग्य नाही।
धृतराष्ट्राने असे परोपरीने सांगून दुर्योधनाला समजाविण्याचा प्रयत्न केला, पण पालथ्या गड्यावर पाणी। दुर्योधनाने आपला हा हट्ट काही सोडला नाही। शेवटी धृतराष्ट्राने द्यूत खेळण्यास परवानगी दिली। द्यूत क्रीडेसाठी एक भव्य सभागृह तयार केले। मग धृतराष्ट्राने विदुरास आज्ञा केली, विदुरा, तू इंद्रप्रस्थास जा व युधिष्ठिराला द्यूत खेळावयास येण्याचे निमंत्रण दे। धृतराष्ट्राने अशी आज्ञा करताच विदुर नाईलाजाने इंद्रप्रस्थास गेला व त्याने युधिष्ठिराला धृतराष्ट्राचा निरोप सांगितला। विदुर म्हणाला, मी धृतराष्ट्राला द्यूत खेळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। आता तुला योग्य वाटेल ते कर। युधिष्ठिर म्हणाला,
काका, द्यूत खेळणे हे वाईट आहे, तथापि द्यूतास किंवा युद्धास कोणी बोलाविले असता माघार घ्यावायची नाही, हे माझे व्रत आहे। असे म्हणून युधिष्ठिर आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह हस्तिनापुराकडे निघाला। ब्राह्मण व पुरोहित यांनाही त्याने बरोबर घेतले। हस्तिनापुरात आल्यावर त्याने सर्वांची भेट घेतली। द्रौपदीने गांधारीला वंदन केले। मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण स्नान संध्यादी करून द्यूतसभेत येऊन बसले। भीष्म, द्रोण, कृप व विदुरही नाखुशीने तिथे आले। तेव्हा शकुनी म्हणाला,
युधिष्ठिरा, आता उशीर कशाला, चल द्यूत खेळवायस सुरुवात करू।
युधिष्ठिर म्हणाला,
द्यूत खेळणे हे पाप आहे, निंदकर्म आहे, म्हणून मी द्यूत खेळवायस तयार नाही।
तेव्हा शकुनी म्हणाला,
द्यूत खेळणे हे वाईट नाही, तथापि द्यूत खेळण्याची तुला भीती वाटत असेल तर मुळीच खेळू नकोस।
शकुनीच्या या बोलण्याने युधिष्ठिराचा अभिमान दुखावला गेला। तो म्हणाला,
कोणत्याही कार्यात मला कोणी आव्हान दिले तर मी माघार घेत नाही, तेव्हा मी तुझे आव्हान स्वीकारले। आता माझ्याबरोबर द्यूत कोण खेळणार आहे ते सांग।
तेव्हा दुर्योधन म्हणाला,
माझ्या वतीने हा शकुनी तुझ्याबरोबर द्यूत खेळेल। हा बघ, मी बहुमोल रत्न हारपणास लावला, तू काय लावतोस?
युधिष्ठिर म्हणाला,
मी माझी असंख्य रत्ने पणाला लावतो।
मग शकुनीने फासे टाकून,
हे बघ, मी जिंकलो
असे म्हणून ती रत्ने जिंकली। मग युधिष्ठिराने आपले सारे कोष पणाला लावले, तेही शकुनीने जिंकले। मग युधिष्ठिराने आपले रथ, दास,
दासी, हजारो श्रेष्ठ हत्ती, घोडे, सोने इत्यादी वस्तू क्रमाक्रमाने पणास लावल्या। पण शकुनीने कपट्याने त्या साऱ्या जिंकल्या। त्यावेळी विदुर धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, ही द्यूत क्रीडा बंद कर। हे द्यूत कलहाचे मूळ आहे, यामुळे कुरुवंशाचा नाश होईल। तेव्हा दुर्योधन रागाने म्हणाला,
आमचे अन्न खाऊन तुम्ही शत्रूचीच बाजू घेत आहात। पांडव चांगले असतील तर तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा अन्य कुणाकडेही जा, पण आमच्या भानगडीत पडू नका।
दुर्योधनाचे हे उद्दामपणाचे भाषण ऐकून विदुर म्हणाला, दुर्योधना, नेहमी प्रिय बोलणारेच मंत्री तुला हवे आहेत, अप्रिय पण हितकारक बोलणारे तुला नको आहेत। परंतु प्रिय बोलणाऱ्या मंत्र्यापासून तुझे कल्याण होणार नाही हे लक्षात ठेव। विदुराच्या या बोलण्याचा दुर्योधनावर काहीही परिणाम झाला नाही। पुन्हा द्यूत खेळावयास सुरुवात झाली। युधिष्ठिराने आपले सारे राज्य, राजधानी, पांडव पुत्र, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांनाही पणाला लावले। शकुनीने तेही जिंकले। शेवटी त्याने स्वतःलाच पणाला लावले। शकुनीने त्यालाही जिंकले। तेव्हा शकुनी विकट हास्य करीत म्हणाला,
युधिष्ठिरा, आता पणाला काय लावतोस? हां, आता द्रौपदीला पणाला लाव।
द्यूताची नशा चढलेल्या युधिष्ठिराने द्रौपदीला पणाला लावले। तेव्हा सारे लोक धिक्कार धिक्कार असे म्हणाले। भीष्म, द्रोण, क्रूर, विदूर इत्यादींनी दुःखाने व्याकुळ होऊन माना खाली घातल्या। सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। शकुनीने
जिता माया
असे म्हणून फासे टाकले आणि द्रौपदीलाही जिंकले। सगळीकडे हाहाकार झाला। आंधळा धृतराष्ट्र किंचितम असे विचारू लागला। पांडवांच्या पत्नीची आता विटंबना करावयास मिळणार या विचाराने दुर्योधन, दुशासन व शकुनी या चांडाळ चौकडीला आनंद झाला।